विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. समाविष्ट 23 गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महापालिकेला देण्याचा निर्णय राज्य शासनानं 30 जून 2021 रोजी घेतला आहे. मात्र या निर्णयावर पीएमआरडीए आणि महापालिका यांनी अद्याप कोणतीच कारवाई न केल्यानं बांधकाम परवानगीला विलंब होत आहे. या गावांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचं काम पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असल्यानं या गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडेच कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता. मात्र पालिका हद्दीत असून देखील बांधकाम प्रकल्पाबाबत कोणतेच अधिकार नसल्यानं तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम परवानगीचे अधिकार महापालिकेला देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीनं SQAAF अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत बाह्य मूल्यांकनात पुणे जिल्ह्यातील 81 शाळांना A+ श्रेणी प्राप्त झाली असून त्यात पुणे जिल्हा परिषदेच्या 28 शाळांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील एकंदर 712 शाळांचं बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आलं आहे. या यशात पुणे जिल्हा परिषदेच्या 28 शाळांचा A+ श्रेणीत समावेश आहे. यात आंबेगाव 4, बारामती 2, भोर 3, हवेली 1, जुन्नर 2, खेड 2, मावळ 2, मुळशी 1, पुरंदर 3, शिरूर 2 या तालुकानिहाय शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट होत असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं महत्वपूर्ण पाऊल पडलं असल्याचं पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी म्हटलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित पुण्यातील जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे आणि त्यांची कन्या आसावरी जगदाळे यांच्यासमवेत राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन आसावरी यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेत तात्काळ शिंदे आणि बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. तसंच महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना शासन कडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विविध भारती राष्ट्रीय वाहिनीच्या सृजन भारती आणि पुण्यातील गायत्री व्हॉइस क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानं गायक, निवेदक, व्याख्याते आणि शिक्षकांसाठी आवाजाची काळजी का आणि कशी घ्यावी या विषयावर सादरीकरण आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध निवेदक हरीश भिमानी यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार असून संगीतकार आनंदजी याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुंबई आकाशवाणीच्या चर्चगेट इथल्या सभागृहात येत्या बुधवारी 25 मार्च रोजी हा विनाशुल्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असं आवाहन विविध भारतीतर्फे करण्यात आलं आहे. संत निरंकारी मिशनतर्फे प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाचा चौथा टप्पा येत्या रविवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत पुण्यात राबवण्यात येणार आहे. मुळा मुठा खडकवासला धरणांसह इंद्रायणी मुळा मुठा भीमा भामा घोडनदी पवना वेळू कुकरी मीना करहा मांडवी आनंदी या नद्यांबरोबरच शहरातील विविध तलाव अशा एकंदर 42 ठिकाणी हे अभियान राबवण्यात येणार आहे. देशभरातील 1500 अधिक ठिकाणी ही मोहीम होणार असून जलसंवर्धन तसंच स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. जनसहभागातून नैसर्गिक जलस्रोतांचं संरक्षण हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुणे शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते आणि गणेश मंडळांनी एकत्र येत मोफत अन्नकोट सेवा सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींना पौष्टिक आहार मिळावा यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस मुख्यालयातील मैदानावर ही सेवा सुरू आहे. पुणे शहरातील उपनगरांमध्ये अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याबरोबरच काही भागात पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळलं जात आहे. त्यामुळे अशुद्ध आणि कमी दाबानं होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं. त्यावर क्षेत्रीय कार्यालयनिहाय पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांबरोबर अधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आदेश महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले आहेत. द प्लुना ब्लाइंड मेन्स असोसिएशन आणि ब्लाइंड क्रिकेट असोसिएशनतर्फे HCL फाउंडेशनच्या सहकार्यानं पुण्यात राष्ट्रीय T20 क्रिकेट फॉर द व्हिज्युअली इम्पेअर्ड स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीत संजय दरवडा आणि गणेश भुसारा यांच्या फलंदाजीच्या जोरावर गुजरात संघानं अजिंक्यपद पटकावलं. डेक्कन जिमखाना मैदानावर पार पडलेल्या अंतिम लढतीत गुजरातनं कर्नाटक संघाचा 20 धावांनी पराभव केला. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र राहिलं. कमाल तापमान 33 तर किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्या देखील तापमान साधारण असंच राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.